नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारा सावन जॉर्डन, इथियोपिया आनी ओमान ह्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यार आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रीमंडळान कोल सेतू धोरणाक मान्यताय दिवप हे भारताची उर्जा सुरक्षा घटमूट करपा खातीर म्हत्वाचें पावल आसा अशें म्हणलां. 2001 वर्सा ह्या दिसा जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या वेळार संसदेची राखण करतना आपलो जीव वगडावपी सुरक्षा कर्मचाऱ्यांक आयज पुराय राष्ट्र श्रद्धांजली ओंपता. भारत आनी चीनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिजिंगांत सल्लागाराची नवी फेरी घेतल्या आनी द्विपक्षीय संबंधांत सकारात्मक प्रगतीची पुष्टी केल्या. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारा सावन जॉर्डन, इथियोपिया आनी ओमान ह्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यार आसतले. काल सांजेवेळा नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश वेव्हार मंत्रालयातली सचीव डॉ निना मल्होत्रा हांणी अब्दुल्ला बीन अल हुसेनांच्या आमंत्रणाप्रमाण प्रधानमंत्री ह्या म्हयन्याच्या 15-16 तारखे मेरेन जॉर्डनाक भेट दितले अशें सांगलें. रानवटी उज्याच्या जागतीक वेवस्थापन बळगे दिवपी विशीं भारताचो थाराव काल केनियाच्या नायरोबीन जाल्ल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सभेच्या 7व्या अधिवेशनांत आपणायलो. भारतान मांडिल्ल्या ह्या थारावाक वांगडी राज्यांचो व्हड आदार मेळ्ळो. संवसारभर रानवटी उज्याच्या वाडट्या धोक्याक तोंड दिवपाची तातडीची गरज संवसारीक पांवड्यार मान्यताय केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल मणिपुराच्या सेनापती जिल्ह्यांत भेट दिवन 6 वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें. तशेंच जिल्ह्या खातीर आनीक 5 उदरगत प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयले. तातूंत चलयो आनी चले वस्तीघर, पुलीस आनी भौशीक सुरक्षीतताय, भलायकी, समाज आनी आदिवासी, शिक्षण आनी हेर वेगवेगळ्या मळावेल्या प्रकल्पांचो आस्पाव आसा. तशेंच तांणी खासा असुरक्षीत आदिवासी गट वर्गांतल्या मणिपुरांतली एकमेव जमाती आशिल्ल्या मरम जमातीच्या फुडाऱ्यांची भेट घेतली आनी तांचे वांगडा संवाद साधलो. PM जनमन हाच्या काळांत आदिवासी समाजाच्या उदरगती खातीर, खासा करून PVTG उदरगती खातीर जायते उपक्रम सुरू केल्यात, जाका लागून तांचे जिवीत आनीक सुदारतले अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मेळाव्याक मार्गदर्शन करतना सांगले.
Today I am pleased to have inaugurated a number of important projects that will further improve the quality of life of the people of Manipur. These projects in diverse areas of tribal development, agriculture, infrastructure, electricity, drinking water, education, health and sports reflect our commitment to building a more modern and inclusive Manipur.
केंद्रीय मंत्रिमंडळान 2027 वर्साचे जनगणने खातीर 11,718 कोटी अर्थसंकल्प मान्य केला. 2027 वर्साची जनगणना 2 फाटल्या 10 वर्सा देशांतले पिकाचे उत्पादन 44% वाढला अशें सरकारान सांगला. काल राज्यसभेन प्रस्नवराक पूरक प्रस्नांक जाप दितना केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी 2014-2024 ह्या काळांत नव्या बियाणांचो जाती, आधुनिक तंत्रगिन्यान आनी सुदारीत शेती पद्दतींचो वापर हाका लागून हें शक्य जालां अशें सांगलां. मोदी सरकार शेतकाराचें उत्पन्न वाडोवपाचेर आनी एकंदर शेतकी उदरगतीक चालना दिवपाचेर लक्ष केंद्रीत करता अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला शेतकारांच्या खात्यांत 1,90,000 कोटी रुपया लुकसाण भरपाय जमा केल्या अशें तांणी मुखार सांगलां.
ये बताती हूँ खुशी है कि 2014 के बाद 2024 तक 44% उत्पादन बढ़ा है. 44% जो अपने आप में रिकॉर्ड, और वो उत्पादन बढ़े इसके लिए नए बीज, नई टेक्नोलॉजी, नई कृषि पद्धति सबका उपयोग हो रहा है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रिमंडळ कोल सेतू धोरणाक मान्यताय दिवप हे भारताची उर्जा सुरक्षा घटमूट करपा खातीर आनी वाड नेटान करपा खातीर महत्वाचे पावल आसा अशें म्हणला. काल सोशल मीडियाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोल सेतू धोरणांतल्यान कोळशाचो विनाशील, कार्यक्षम आनी पारदर्शक वापर करपाक मेळचो म्हणून नवे उपक्रम तयार जातले अशें तांणी सांगलां. इज ऑफ डुईंग बिझनसाक आदार मेळटलो, देशांतली उपलब्धताय वाडटली आनी आयात केल्ल्या कोळशाचेर आदारून रावप उणें जातलें अशें तांणी मुखार सांगलें. सोशल मीडिया पोस्टान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2026 हंगामा खातीर कोपरा खातीर उण्यांत उणें आदार दर वाडोवपाचो मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयाक लागून नाल्ल शेतकारांचे उत्पन्न वाडटले, पूण कोपरा उत्पादनाक प्रोत्साहन मेळटले अशें तांणी कळयलां. तांणी देशभरांतल्या शेतकाराचे जिवीत बरे करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
दोन हजार एक वर्षा ह्या दिसा झाल्ल्या आतंकवादी हल्ल्या वेळार संसदेची राखण करतना आपलो जीव वगडावपी सुरक्षा कर्मचाऱ्यांक आयज पुराय राष्ट्र श्रद्धांजली दिता। उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसदेचे वांगडी संसद घरान हुतात्म्यांक फुलांची श्रद्धांजली ओपतले। केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा आयज छत्तीसगडान जावपी बस्तर ऑलिंपिक सर्तीच्या समारोप सुवाळ्याक हाजीर आसतले। ही कार्यावळ आयज दनपरा बस्तारच्या विभागीय मुख्यालयान जगदलपूर हांगा जातली। बस्तार ऑलिंपिकाची ही दुसरी आवृत्ती। सोशल मिडियाचेर एका पोस्टान ताणी नक्सल हिंसाचारा पासून बस्तार हांगा नक्सल मुक्त जावपाचे दिकेन वता अशें सांगले। बस्तार ऑलिंपिकातल्यान ह्या वाठारांतल्या तरणाट्यांक प्रतिभेक पोसवण दिवपाक आनी तांकां एक माची मेळटा अशें ताणी सांगले। आयज बस्तार ऑलिंपिकाच्या समारोप सुवाळ्या वेळार वाठारांतल्या तरणाट्यां कडेन आनी खेळगड्यां कडेन संवाद ते सादतले अशें मंत्रीमंडळान कळीत केला। भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीजिंगात सल्लागाराची नवी फेरी घेतल्या आणि द्विपक्षीय संबंधात सकारात्मक प्रगतीची पुष्टी केल्या। विदेश व्यवहार मंत्रालयान एका निवेदनात मंत्रालयाच्या उदयंत आशिया विभागाचे संयुक्त सचिव सुजित घोष हांनी काल बीजिंगातल्या 2 दिसांची भेट सोपयली असे कळयला। ताणी आपल्या भेटीवेळार उपविदेश व्यवहार मंत्री सन व्हायडोंग हांका भेट दिली आणि चीनी विदेश व्यवहार मंत्रालयाच्या आशियाई व्यवहार खात्याच्या महासंचालकाकडेन चर्चा केली। दोन्ही देशांच्या फुडाऱ्यांची रणनीती मार्गदर्शनाचे महत्वाचे अधोरेखित केले। फुडल्या वर्षा नियोजित आशिल्ल्या कार्यावळीच्या दोन्ही वटांनी निळा घेतलो। ह्या भेटी वेळार संयुक्त सचिव चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या महासंचालकाकडेनही बसका घेतली आणि द्विपक्षीय व्यापार प्रश्नांचेर चर्चा केली। 8 मुखेल राज्यांतले वेंचणूक नोंदीचे खाशेल्या सघन सुदारणा एसआयआयचेर देखरेख दवरपा खातीर वेंचणूक आयोगान खाशेले रोल निरीक्षक नेमल्यात। अस्तंत बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या निरीक्षकांची नेमणूक केल्या। मतदान मंडळान निरीक्षकांनी आपले काम सुरू केला आणि फेब्रुवारी 2026 वर्षा निमाणी वेंचणुकेची वळेरी उजळावपाचे मेरेन दर सप्तकांत 2 दीस ह्या राज्यांनी हाजीर रावपाचे अपेक्षा आसा असे कळयला। अमेरिकेच्या प्रतिनिधी सभाघरांतल्या 3 वांगड्यांनी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी केल्ली राष्ट्रीय आणीबाणी घोषणा रद्द करपाचो थाराव मांडला। हातूंत भारतांतल्या आयात केल्ल्या वस्तूंचेर 50% मेरेन शुल्क लागू करपाक मेळटले। ह्या थारावान हे उपाय बेकायदेशीर आणि अमेरिकेचे कामगार, गिरायक आणि द्विपक्षीय संबंधांच्या आड येता असे म्हणला। भारत अमेरिका संबंधांक लुकसाण करतात आणि अमेरिकेच्या गिरायकांचे खर्च वाढयता असे कायदे मंडळांतले वांगडी डेबोरा रॉस, मार्क विसी आणि राजा कृष्णमूर्ती हांनी सांगले। ह्या थारावान 27 ऑगस्टाक भारतीय वस्तूंचेर घाल्ले अतिरिक्त 25% दुय्यम दर रद्द करपाचो हेतू आसा। टपाल कर्मचाऱ्यांक म्युच्युअल फंड वितरक म्हणून प्रशिक्षण आणि प्रमाणिकीकरण दिवपा खातीर संचारण मंत्रालयान आणि मुंबय स्टॉक एक्सचेंज हांणी काल नवी दिल्लीत समन्वय पत्राचेर स्वाक्षरी केल्या। वेचून काढिल्ल्या टपाल कामगार गुंतवणूकदारांक सेवा दितले आणि म्युच्युअल फंड वेव्हारांक सुविधा दितले। अर्थिक समावेश घटमूट करपा खातीर आणि देशभरांत गुंतवणूक उत्पादनाचो वापर वाढोवपा खातीर एक मुखेल पाऊल म्हणून मंत्रालयान ताची तोखणाय केली। ग्रामीण, शारी आणि उण्या सेवा दिवपी वाठारांनी अर्थिक कार्यावळी खातीर उत्प्रेरक म्हणून इंडिया पोस्टाच्या व्हड टपाल जाळयेचो फायदो ह्या उपक्रमातल्यान जाता असे म्हणला। भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उत्तर कर्नाटकांत थंड लारा पातळपाचो अदमास उक्तायला। आयज छत्तीसगडांत, तेलंगणांत, दक्षिण कर्नाटक आणि ओडिशा हांगा थंड लारांची परिस्थिती पातळपाची शक्यताय आसा। खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी दाट दुखे पडपाची शक्यताय आसा। आयज चेन्नयांत जावपी स्क्वॉश विश्वचषक सर्तीन दुसऱ्या क्रमांकाचेर भारत आणि डिफेंडींग चॅम्पियन इजिप्त हांचे आड खेळ जातलो। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारा सावन जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान ह्या 3 राष्ट्रांच्या दौऱ्यार आसतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रीमंडळ कुल सेतू धोरणाक मान्यता दिवप हे भारताची उर्जा क्षमता घटमूट करपा खातीर म्हत्वाचे पावल असा अशें म्हणला. 2001 वर्सा ह्या दिसा जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या वेळार संसदेची राखण करतना आपलो जीव वगडावपी सुरक्षा कर्मचाऱ्यांक आयज पुराय राष्ट्र श्रद्धांजली दिता. भारत आनी चीनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिजिंगात सल्लागाराची नवी फेरी घेतल्या आनी द्विपक्षीय संबंधात सकारात्मक प्रगतीची पुष्टी केल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेळे राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.